शिवराय एक समयाला एक समयाला शिवराय एक समयाला एक समयाला निघाला होता फिरण्याला निघाला होता फिरण्याला इतक्यात आवाज आला आवाज आला गिरहाजी
आवाज आला गिरहाजी आवाज आला गिरहाजी
शिवाजी राजेस असे जात असताना शिवाजी राजाच्या खानावर मागून एक आवाज आला राजे थांबा राजे थांबा राजांचं लक्ष गेलं राजानं माग वळून बघितलं तर एक साठी ओलांडलेला एक म्हातारा पळत येताना दिसत आहे पळता पळता रस्त्यामध्ये तो मध्येच पडला पुन्हा उठून पळू लागलेला आहे तो राजांच्या अगदी जवळ आला आणि राजानं विचारलं कोण आपण राजे साहेब म्या रामजी का रडतास आपण राजा कुंपणानच शेत खाल्लं रे बाबा कुंपणानच शेत खाल्लं न रडता काय घडलं ते सांगा माझी माझी तरणी बाण पोरगी राजा पाण्याला गेली होती पाण्याला गेली होती पण दिवसा ढवल्या त्या पाटलानं तिची आबरू लुटली राजा मी खलास झालो राजा मला न्याय दे राजा हे ऐकून शिवाजी राजाच्या डोळ्याला पाणी आलं आणि शिवाजी राजानं त्या रामजीला आपल्या बरोबर घेतलेलाय घोड्यावर घेऊन रामजीला घोड्यावर घेऊन रामजीला घेऊन रामजीला राजे ते आले पुण्याला आले पुण्याला जिरहाजी त्या दिवशी रात्रभर राजांचा विचार चक्र सुरू होत कि उद्या या मग्रूर पाटलाला काय सजा द्यायची राजांच्या समोर दरबारामध्ये त्या पाटलाला उभा करतात तो पाटील शिवाजी राजाला पाहतात म्हणत आहे राजे साहेब प्रणाम जाऊ मा साहेब प्रणाम राजानं त्याच्याकडे बघितलं काल पर्यंत मग्रुरीनं बोलणारा हा पाटील आज आपणाला प्रणाम करत आहे इतक्यात राजानं रामजीला विचारलं काय रामजी हाच का तो यानच यानच माझ्या पुरीला लुटली या नीचाला खलास करा आणि त्यामध्ये राजानी काय केलेलं आहे हे साचीला आज्ञा दिली कि या पाटलाचे हात पाय तोडा गाढवावर बसवा आणि पुन्हा त्याच्या गावाला रांझाला पाठवून द्या आणि हे शिवाजी राजानं वयाच्या 14व्या वर्षी केलेलं हे धाडस होत त्यावेळी दादोजी कोंडदेव जिजा मातेला म्हणाले मा साहेब आपला शिवबा आता खरा राजा शोभला आपला शिवबा आता खरा राजा शोभला आणि शिवाजी राजे फिरायला निघालेले एक शाहीर त्याच समयाला एक शाहीर त्याच समयाला त्याच समयाला पुण्याच्या महालात आला पुण्याच्या महालात आला बोला तो जिजा मातेला जिजा मातेला गिरहाजी
जिजा मातेला गिरहाजी जिजा मातेला गिरहाजी
संधी द्यावी मला गायनाला संधी द्यावी मला गायनाला मला गायनाला चिक कवी तो शिवाजी राजाला तुमची सेवा घडो मजला तुमची सेवा घडो मजला विनंती आहे तुम्हाला आहे तुम्हाला जिरहाजीजी
आहे तुम्हाला जिरहाजीजी आहे तुम्हाला जिरहाजीजी
आणि रात्रीच्या दरबारामध्ये शिवाजी राजे त्या शाहिराचा पोवाडा ऐकायला बसलेले आहे. शाहिरानं आपल्या पोवाड्यामध्ये विषय घेतला होता अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मिनी. शिवाजी राजानं तो संपूर्ण पोवाडा ऐकला आणि जिजा मातेला काय म्हणत आहे, मा साहेब केवढा हा बलात्कार केवढा हा अत्याचार. राजे तुम्हाला नुसतं ऐकताना असं होत आहे पण हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.